से लाभ भान देगा देवादान चरणात ध्यान लाभ देगा अमृताची वेला अमृताचा कुंभ